नमस्कार रसिक श्रोते हो, आज मराठी वैभवच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री योगाचार्य सदाशिव निंबाळकरजी आपल्याला खास भेटायला आलेले आहेत, तेव्हा चला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
नमस्कार मराठी वैभवाच्या श्रोत्यांनो, तुम्हाला माझा नमस्कार.
धन्यवाद. तुमचे आम्हाला आशीर्वाद मिळणं हे किती भाग्य आहे आमचं. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की योगाचार्य निंबाळकरजी यांना पद्मश्री मिळालेली आहे आणि आज आपला खरंच खूप सद्भाग्य की आपल्याला त्यांची भेट होती आहे आणि आपल्याला ते खूप छान छान माहिती वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये आपल्याला ते देतात. तर चला आज आपण त्यांच्याकडून प्रार्थना आणि प्रार्थनेचं महत्त्व समजावून घेऊया. तर सर, आम्हाला प्रार्थनेबद्दल तुम्ही सांगता.
प्रार्थना खरं सांगायचं म्हणजे सर्व धर्मात, सर्व जगात, सर्व भाषेमध्ये प्रार्थना सगळीकडे चालू असते. प्रार्थना म्हणलं की कोणाला तरी आपण परमेश्वराला म्हणा किंवा शक्तीला म्हणा, चैतन्याला म्हणा, अशा कोणातरी एखाद्या मोठ्या व्यक्तीला सुद्धा आपण एकाग्रतेने आवाहन करतो, त्याला प्रार्थना सर्वसाधारण म्हणतात.
बरोबर.
आणि प्रार्थना म्हणलं की आपण नम्र होतो, त्याच्या समोर विनीत होतो आणि त्याच्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे आपण काहीतरी त्यांच्याकडनं मागून घेतो.
बरोबर.
तेव्हा प्रार्थना म्हणलं की बहुतेक सर्व ठिकाणी आपण मागणारे आणि देणारे असे दोन्ही व्यक्ती असतात, पण एक व्यक्ती जी असते ती शक्ती असते आणि दुसरी सामान्य व्यक्ती असते. तेव्हा आपण प्रार्थना करतो याचाच अर्थ असा आहे की आपण त्यांना नम्र होऊन त्यांच्या समोर एक आवाहन करतो. तेव्हा असं आवाहन सगळीकडे केलं जातं आणि सगळ्या धर्मामध्ये प्रार्थनेचं अत्यंत महत्त्व आहे. कारण प्रार्थना केवळ मागण्याकरताच असते असं नाही, पण एक मंगल वातावरण निर्माण करावं म्हणून सुद्धा प्रार्थना असते. आणि म्हणून सगळीकडे आपण पाहतो की देवळामधनं, चर्चमधनं, मशिदीमधनं प्रार्थना केली जाते आणि सगळ्या मंगल प्रसंगी प्रार्थनाही केली जाते.
अच्छा, तर म्हणजे तुम्ही म्हणाला तसं की मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी आणि आपण नम्र होऊन प्रार्थना करायची असते, तर मग आज तुम्ही आम्हाला कुठली प्रार्थना सांगणार आहात, शिकवणार आहात?
प्रार्थना खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला कितीतरी प्रार्थना आहेत, प्रत्येक ठिकाणी प्रार्थना आहेत आणि विशेषतः आपल्या हिंदू धर्मामध्ये तर सगळ्या वेदामध्ये, चतुर्वेदामध्ये, उपनिषदमध्ये पहिला जो शांती मंत्र असतो तो सगळा प्रार्थनेचा असतो.
अच्छा.
तेव्हा प्रार्थनेने सगळं सुरुवात होते. आपल्याला पाहिजे असेल तर आपण सहना ववतु या प्रार्थनेची आपण कल्पना आज घेऊया.
चालेल.
कारण तुम्ही आणि आम्ही म्हणजे या ठिकाणी एक गुरु आणि शिष्य किंवा मित्र दोन असतील किंवा दोन कोणी जरी असतील तरी त्यांची ही एक उत्तम प्रार्थना आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै, अशी प्रार्थना करायची असते. ही संस्कृतमध्ये आहे.
बरोबर.
पण त्याचा जर मराठी आपण अर्थ पाहिला तर फार उत्तम आहे की आमच्या अध्ययन जे आमचं चाललेलं आहे, दोघांचं उपासना जी चाललेली आहे, त्याला उद्देशून त्यांनी म्हणलेलं आहे की हे ब्रह्मा, ब्रह्मा याचा अर्थ कोणीतरी शक्ती. तेव्हा हे ब्रह्मा आम्हा दोघांचे म्हणजे गुरु आणि शिष्यांचे बरोबर रक्षण करो, ते आम्हा उभयतावर बरोबर शासन करो, म्हणजे त्यांचं शासन बरोबर हो, आपण उभयता एकाग्र पराक्रम करूया, आम्हा उभयतांचे अध्ययन तेजस्वी हो, उत्तम हो, आम्ही उभयतांनी एकमेकांचा द्वेष करू नये. अशा प्रकारची प्रार्थना
खूप सुंदर,
एक उत्तम प्रार्थना, अर्थात अनेक प्रार्थना आहेत, त्याच्यापैकी ही एक प्रार्थना आज मी तुम्हाला सांगितली.
खूप सुंदर. हे गुरु शिष्यांचं नातं आज आपल्यामध्ये जे प्रस्थापित झालेलं आहे, आणि ते तुमच्या आशीर्वादाने आम्हाला जसं आज तुम्ही,
मी असं म्हणेन की मी गुरु शिष्यापेक्षा तुम्ही मित्र, मित्राचं जे नातं आहे त्या मित्राच्या नात्याने सुद्धा आपण दोघंही चांगले राहूया.
क्या बात है. आज मराठी वैभवच्या श्रोत्यांना गुरु आणि एक मित्र छान मिळालेला आहे, तेव्हा योगाचार्य सदाशिव निंबाळकरजी यांचे आपण धन्यवाद मानूया. आणि आजचा सेगमेंट इथेच थांबूया, मग आपण त्यांना परत पुढच्या सेगमेंटमध्ये भेटूया. नमस्कार आणि धन्यवाद.
नमस्ते, धन्यवाद.